अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी।
नमस्कार मंडळी, मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत असलेली क्षेत्रीय कार्यालये ही मराठी भाषेच्या प्रचार प्रसार जतन संवर्धन याविषयी काम करत असतात आणि या कामाला एक यश म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। याविषयीच आता अभिजात मराठी भाषेच्या संदर्भात शासन करत असलेले हे जे प्रयत्न आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण अरुण गीते भाषा उपसंचालक विधी यांना आमंत्रित केलेलं आहे। सर, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
नमस्कार।
सर, अभिजात भाषा म्हणजे काय आणि या भाषेची वैशिष्ट्य ही कोणती आहे?
अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा की ज्या भाषेची 1500 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासूनची समृद्ध आणि स्वतंत्र अशी भाषिक साहित्यिक व सांस्कृतिक मूळ परंपरा असते आणि जिच्यामध्ये प्राचीन लिखित साहित्याचे आणि ग्रंथांचे विपुल भांडार असते आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या मूळ रूपात बोलली जात नसली तरी देखील तिचा इतर भाषांवर आणि संस्कृतींवर खोलवर व कायमचा प्रभाव पडलेला असतो। अभिजात भाषेची वैशिष्ट्य म्हणजे तिची अतिप्राचीनता, म्हणजेच त्या भाषेच्या सुरुवातीच्या ग्रंथांचा आणि लिखित इतिहासाचा कालावधी 1500 ते 2000 वर्षांपेक्षा जुना असावा। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील प्राचीन साहित्य व ग्रंथसंपदा। भाषेमध्ये प्राचीन साहित्याचा विपुल व मौल्यवान साठा असावा लागतो। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र साहित्यिक परंपरा असावी लागते। त्या भाषेची साहित्यिक परंपरा मूळ असावी लागते आणि ती परंपरा इतर कोणत्याही भाषेतून घेतलेली नसावी। चौथं वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक स्वरूपापासून ती वेगळी असू शकते, म्हणजेच अभिजात भाषा आणि तिची आधुनिक रूपे किंवा तिच्यापासून निर्माण झालेल्या इतर भाषा यांच्यामध्ये काही प्रमाणात वेगळेपणा देखील असू शकतो।
सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासनाने खूप प्रयत्न केले, तर ह्या प्रयत्नांविषयी आम्हाला सांगा की कसा अहवाल सादर केला आणि ह्या प्रयत्नांना यश कसं आलं, हा एकंदरीतच प्रवास सांगा।
मराठी भाषा अभिजात भाषेचे निकष पूर्ण करते किंवा कसे, यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली। या समितीने सखोल व अभ्यासपूर्ण संशोधन करून तसेच सर्व संबंधित संस्था व व्यक्ती यांच्याशी चर्चा करून दिनांक 31 मे 2013 रोजी शासनाला अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला आणि त्याद्वारे मराठी भाषा ही अभिजात भाषाविषयीचे सर्व निकष पूर्ण करते असे या अहवालातून सिद्ध केले। हा अहवाल मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला। गेल्या 12 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या वतीने तसेच विविध संस्था आणि नागरिकांकडून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला। 4 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला।
सर, अभिजात भाषेचा दर्जा जो प्राप्त झाला त्यामुळे आता भविष्यामध्ये आपल्याला कोणते लाभ मिळणार आहेत किंवा एकंदरीत काय फरक पडतो याविषयी जरा सांगा।
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध झाले आहे। मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढलेली आहे। मराठी भाषेच्या श्रेष्ठतेवर आणि अभिजातत्वेवर राजमान्यतेची मोहर उमटलेली आहे। केंद्र सरकारच्या 1 नोव्हेंबर 2000 4 शासन निर्णयानुसार अभिजात भाषेच्या संबंधामध्ये विविध योजना व प्रकल्प यांच्यासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होतो. विविध प्रकल्प आणि योजना यांची नियोजनपूर्वकपणे अंमलबजावणी करण्याकरिता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होतो. अभिजात भाषेच्या क्षेत्रामध्ये तसेच त्यातील अध्ययन अध्यापन यामध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्रदान केले जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे विनंती करून अभिजात मराठी भाषेच्या संबंधात भारतातील विविध विद्यापीठांमध्ये अध्यासने स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आता मराठी भाषा विभागाची पण जबाबदारी वाढलेली आहे, आणि कोणते प्रयत्न किंवा पाठपुरावा आता यापुढे करण्यात येतो आहे किंवा कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषा विभागाची जबाबदारी वाढलेली आहेत. मराठी भाषा विभागाचे सन्माननीय मंत्री उदयजी सामंतसाहेब तसेच माननीय सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध रीतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नाचा पहिला टप्पा म्हणजे मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 28/4/2025 ते 30/4/2025 रोजी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय, शिक्षण मंत्रालय व उच्च शिक्षण विभाग आणि साहित्य अकादमी यामधील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी याबाबतीत सविस्तर चर्चा केली. तसेच दिनांक 23/5/2025 व दिनांक 24/5/2025 रोजी म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेला म्हणजेच CILला भेट दिली. या संस्थेतील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्याकडून काही कागदपत्रे व माहिती मिळवली. तसेच कन्नड भाषेच्या संबंधात म्हैसूर येथे स्थापन केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल कन्नड या संस्थेस देखील भेट दिली आणि तिच्या कामकाजाची आणि तिच्यामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली.
सर, आत्ताच आपण म्हणालात की कन्नडमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं आणि त्याला भेट देण्यात आली, तर मग मराठी भाषेसाठी सुद्धा असं सेंटर ऑफ एक्सलन्स ही संस्था स्थापन झाली आहे का आणि तिच्यामार्फत मग काय कार्यवाही केली जाते?
हो, दिल्ली येथील केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभाग तसेच म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून अशी माहिती मिळाली की अभिजात मराठी भाषेच्या संबंधात विविध प्रकल्प व योजना राबवण्यासाठी आणि त्यासंबंधात केंद्र सरकारकडून निधी मिळवण्याकरिता केंद्र सरकारच्या 1 नोव्हेंबर 2004 शासन निर्णयानुसार अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल मराठी या संस्थेची स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच या संस्थेच्या कामकाजाचे नियोजन, व्यवस्थापन आणि सनियंत्रण करण्याकरिता नियोजननी सनियंत्रण मंडळ म्हणजेच प्लॅनिंग कम मॉनिटरिंग बोर्ड या संस्थेची देखील स्थापना करणे आवश्यक आहे. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याकरिता केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाची मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रीय भारतीय भाषा संस्था नियोजन नि सनियंत्रण मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना निर्गमित करते. त्यासाठी प्रथम केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागास प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे.
सर, आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा विभागाकडून आत्तापर्यंत काय प्रयत्न झाले आणि यापुढे काय प्रयत्न करण्यात येत आहेत?
हो, अभिजात मराठी भाषेच्या संबंधात विविध प्रकल्प आणि योजना यांची नियोजनपूर्वकपणे व सुव्यवस्थित रीतीने अंमलबजावणी करण्याकरिता अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र ही संस्था स्थापन करण्यासाठी माननीय सचिव मराठी भाषा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला माननीय मंत्री मराठी भाषा विभाग यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री यांच्या मान्यतेकरिता सादर करण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागास मान्यतेकरिता पाठवण्यात येईल.
सर, आत्ताच आपण म्हणालात की मराठी भाषेच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल जो तयार केला जातो आहे तर त्या दृष्टीने काय प्रयत्न करण्यात येत आहेत?
अभिजात मराठी भाषेच्या संबंधात विविध प्रकल्प आणि योजना राबवण्याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे आवश्यक आहे. या प्रकल्प अहवालानुसार विविध प्रकल्पांची नियोजनपूर्वक व सुव्यवस्थितपणे अंमलबजावणी केली जाते. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निश्चित केलेल्या 16 मुद्द्यांच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवर व्यक्ती यांच्याबरोबर विचारविनिमय करून हा अहवाल तयार करण्याचे काम माननीय सचिव मराठी भाषा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा विभागामार्फत सुरू केलेले आहे.
सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अभिजात मराठी सन्मान दिवस 3 ऑक्टोबर हा शासनानं आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे आणि अभिजात मराठी भाषेच्या संबंधात आता शासनाद्वारे यापुढे कोणते उपक्रम किंवा कार्यक्रम राबवण्याचं योजलेलं आहे याविषयी जरा थोडक्यात सांगा.
अनेक वर्षाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर व प्रयत्नानंतर 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. 3 ऑक्टोबर हा दिवस सर्व मराठी भाषिकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आणि गौरवाचा दिवस आहे. या संस्मरणीय दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस म्हणून आणि दिनांक 3 ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 3 ऑक्टोबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025 या अभिजात मराठी भाषा सप्ताह कालावधीत मराठी भाषा विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित केलेले आहेत. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारतातील 11 अभिजात भाषांतील तज्ज्ञांची परिषद भरवण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये अभिजात भाषेच्या संबंधात विविध राज्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. तसेच या संबंधात उद्भवणाऱ्या अडचणी आणि समस्या आणि त्याबाबतीत करावयाच्या उपायांना याविषयी चिंतन व मंथन करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या माध्यमातून भाषिक एकात्मता साध्य करण्याबरोबरच भाषिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यास चालना मिळेल. अभिजात भाषेच्या संबंधातील प्रश्न सामायिकपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
नक्कीच सर, शासनाच्या या प्रयत्नांना अधिकाधिक यश येऊन आपल्या मराठीचा झेंडा अटकेपार गेलेलाच आहे, तो अधिकाधिक डौलाने फडकत राहील. अरुण गीते सर, आज आपण अभिजात मराठी भाषेच्या संदर्भात शासन करत असलेले प्रयत्न याविषयी आमच्याशी सुसंवाद साधलात, आपण इथं आलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.